जीवन मूल्य या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, मागच्या अनेक सत्रांमध्ये आपण भावना ह्या विषयावर, अनेक विषयांवर, त्याच्यामधील सकारात्मक भावना, नकारात्मक भावना, ह्या भावनांबद्दल अनेक गोष्टींबद्दल आपण माहिती डॉक्टर सचिन ह्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि ह्याच सत्राला पुढे नेत असताना आज पुन्हा आपल्या सगळ्या सोबत डॉक्टर सचिन स्टुडिओमध्ये आहेत. डॉक्टर सचिन, आपलं स्वागत आहे.
ओम शांती.
डॉक्टर सचिन, खूप महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही आमच्याशी आजपर्यंत चर्चा केलेली आणि ह्याच विषयाबद्दल अनेक लोकांना खूप उत्सुकता पण आहे जाणून घेण्याची. मागच्या 3-4 सत्रांमध्ये आपण नकारात्मक भावना ज्या आहेत ह्याच्याबद्दल माहिती घेतली, पण सकारात्मक भावना ज्या आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्याल का? काय कोणकोणत्या विविध प्रकारच्या सकारात्मक भावना असतात?
सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना आपण पुन्हा पाहिलं की एनर्जी न्यूट्रल असते, पण एक अशी ऊर्जा आपल्यामध्ये जेव्हा जागृत होते, जेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं, आतून मनाला खूप बरं वाटतं, त्या ऊर्जेला आपण सकारात्मक भावना म्हटलेलं आहे. आणि त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. जसं प्रेमाची भावना आहे, जेव्हा प्रेमाचा अनुभव होतो, तर प्रेम म्हणजे लोक ह्याला फार शॉर्ट म्हणजे एकदम लिमिटेड ॲटिट्यूडने बघतात. माझ्या मते प्रेम हा एक युनिव्हर्सल फोर्स आहे आणि शक्ती आहे, सर्वोच्च शक्ती आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये प्रेमाला परमेश्वर स्वरूप मानलेलं आहे, कारण परमात्मा प्रेमाचा सागर आहे. तर प्रेमाचा जो अनुभव आहे ही सकारात्मक भावना आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ भावना आहे. ह्याच्यासारखं सुख किंवा आनंदाची भावना किंवा खुशी ज्याला म्हणतात, हॅपीनेस, ही एक सकारात्मक भावना आहे. आणि ह्याच्यावर स्टडी झालेल्या आहेत, डॉक्टर्सनी ह्याच्यावर स्टडी केलेल्या आहेत की कसं प्रेमाच्या अनुभवाने किंवा खुशी आनंदाच्या अनुभवाने आपल्या शारीरिक आणि मानसिक आजारांवर आपल्याला फायदा होतो. ह्याच्याबरोबरच आशावादी असणे, ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड किंवा होप, तर ही पण एक सकारात्मक भावना आहे. किंवा मित्रत्वाची भावना, फ्रेंडलीनेस, हा जो ॲटिट्यूड आहे, शांतीचा अनुभव आहे, ही पण एक सकारात्मक भावना आहे. तर ह्या सगळ्या ज्या सकारात्मक भावना आहेत, ज्या आपल्याला ऊर्जा देतात आणि आपल्याला प्रसन्न ठेवतात, आणि त्या ऊर्जेचा प्रभाव आपल्या आजूबाजूला पण लोकांना दिसून येतो, तर या भावनांना आपण सकारात्मक भावना बोलू शकतो.
डॉक्टर सर, तुम्ही आता सुख आणि आनंद ह्या दोन शब्दांचा उल्लेख केला, तर हे दोन्ही एकच आहेत का काही त्यांच्यामध्ये वेगळापणा आहे?
भाषा ही फार विचित्र आहे असं म्हणता येणार, कारण भरपूर लोक प्रत्येक शब्दाला दुसरा त्याचा अपोजिट शब्द, विरुद्ध अर्थी घेण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही सुख म्हटलात तर लगेच आपल्या मनामध्ये दुःख हा शब्द येतो, तर जिथे सुख आहे तिथे दुःख पण आहे. पण आनंद शब्दामध्ये तुम्ही बघितलं तर आनंदचा विरुद्ध असा शब्द नाहीये. आनंदाला अपोजिट शब्द नाही सापडत आपल्याला. म्हणून आनंद ही अवस्था सुखापेक्षा श्रेष्ठ मानलेली आहे. म्हणून भरपूर लोक म्हणतात की सुख म्हटलं की दुःख येणारच, दिवस म्हटला की रात्र येणारच, पण आनंद या सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. म्हणून कदाचित परमात्म्याला भारतामध्ये सत चित आनंद स्वरूप म्हटलेलं आहे, की जो परमेश्वर आहे, गॉड आहे, ईश्वर आहे, अल्लाह आहे, तो सत सत्य आहे, कॉन्शियसनेस आहे, ती एक चेतना आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. त्यामुळे आनंद सुख आणि दुःखाच्या पलीकडची अवस्था आहे.
तुम्ही एक मांडणी सांगितली की सुखानंतर मग आनंदाची अनुभूती होते किंवा एक, तर अशीच या सकारात्मक भावना ज्या आहेत, प्रेम म्हणा, आशावादीपणा म्हणा किंवा सुख म्हणा, ह्यांची काही विशिष्ट मांडणी असते का?
पुन्हा मी सांगेन की ह्या ज्या भावना आहेत ह्यांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न मनुष्याने केलेला आहे. या भावना सगळ्या अव्यक्त असतात, अमूर्त असतात. एका विशिष्ट प्रकारला आपण खुशी म्हणतो की चेहऱ्यावर तुमच्या स्माईल असतं, तुम्ही जम्प करता, तर खुशी. सुख वेगळं असतं, आनंद वेगळा असतो, आशावादीपणा वेगळा असतो, तो आपल्या बोलण्यातून कर्मातून दिसायला लागतं. तर यांच्यामध्ये मार्जिनल डिफरन्स आहे. ओव्हरऑल ह्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत, पण त्यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स तर आहे. आता हे शब्दात मांडणं तसं कठीण होतं, पण आपण सर्वांनी त्याचा अनुभव केलेला आहे की हा फरक, आणि खास करून जेव्हा आपण राजयोग ध्यानाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं, ओके, ही अवस्था शांतीची अवस्था आहे, ही सुखाची अवस्था आहे, ही आनंदाची अवस्था आहे. त्यासाठी फार तुमचं सूक्ष्म निरीक्षण पाहिजे स्वतःबद्दल, आमचा असा अनुभव आहे की जेव्हा आपण राजयोग ध्यानाच्या खोलीपर्यंत जातो, डेप्थ मध्ये जातो, गहराई मध्ये जातो, तेव्हा आपल्याला या छटा वेगवेगळ्या दिसतात. नाहीतर सर्वसाधारण मनुष्य जो आहे या सर्वांना एकच मानतो, जिथे त्याला आनंदाचा अनुभव तिथे पण तो सुख म्हणतो. काही जण तर असं म्हणतात की आनंद म्हणजे सुखाची चरम अवस्था आहे. तर हा फरक शब्दांचा फरक आहे. आपण शब्दामध्ये न पडता त्या अवस्थेमध्ये जायचा, अनुभव करायचा आहे असं मला वाटतं.
डॉक्टर साहेब, आपण इंग्रजीमध्ये दोन शब्द नेहमीच वापरले जातात, एक पॉझिटिव्ह इमोशन आणि पॉझिटिव्ह एनर्जी. आणि तुम्ही मागील कित्येक सत्रांमध्ये हे म्हणत आला की ही एक ऊर्जा आहे, एक एनर्जी आहे. तर काही सूक्ष्म असे काही अंतर असेल का ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये? का पॉझिटिव्ह इमोशन्स असताना पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो किंवा पॉझिटिव्ह ऊर्जेचा, सकारात्मक ऊर्जेचा स्त्राव जास्त होतो किंवा त्याची ती ऊर्जा जास्त फील होते, असं काही विशिष्ट मेकॅनिझम होत असते?
माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक शब्द आपल्या बुद्धीमध्ये एक वेगळा अनुभव देऊन जातो. जेव्हा मी इमोशन म्हणतो तर माझ्या बुद्धीमध्ये एक वेगळी फाईल उघडते, आणि जेव्हा मी एनर्जी म्हणतो तर माझ्या बुद्धीमध्ये वेगळी फाईल उघडते. एनर्जीला नाव नाही आहे, पण इमोशन म्हटलं की माझ्यासमोर तर इमोशनल व्यक्तीचं चित्र येतं. मनुष्याचा अनुभव आहे चित्राद्वारे आहे. चित्राद्वारे आपण या बाह्य सृष्टीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्याला नाव याच्यासाठीच देतो ताकी आपल्याला तो अनुभव कळावा म्हणून. पण जेव्हा आपण एनर्जी म्हणतो तर एनर्जी इज जनरल, न्यूट्रल आहे तो शब्द. त्यामुळे इमोशन जेव्हा मी म्हणतो किंवा मी म्हणतो एखाद्या व्यक्ती इमोशनल आहे, तर काही वेळेला लोकांना असं वाटतं इमोशनल म्हणजे काहीतरी वीकनेस आहे, ही कमजोरी आहे इमोशनल व्यक्ती. त्यावेळेला इमोशनल शब्द न वापरता लोक एनर्जी हा शब्द वापरतात. म्हणजे ती फाईल तुमच्यामध्ये उघडून येईल अशी कदाचित बोलण्याची लक्ष असेल की हा अनुभव किंवा हा अर्थ लोकांनी लावू नये. म्हणून इमोशनच्या जागी लोक एनर्जी हा शब्द वापरतात. बाकी हा शब्दांचा फरक आहे, पण बेसिकली ती ऊर्जाच आहे.
असे काही फॅक्टर्स आहेत का, अशी काही कारणं आहेत का ज्याच्यामुळे एखादा व्यक्ती सकारात्मक भावनांकडे अगदी चालला जात असेल किंवा ओढला जात असेल, असं काही ज्याला आपण म्हणतो ड्रायव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह इमोशन्स, असं काही काही फॅक्टर्स असू शकतात, काही काही कारणं असू शकतात? कारण बरेचदा आम्ही बघतो की लोकांमध्ये जास्त तर नकारात्मक इमोशन्सच पाहण्यामध्ये येतात. आज समाजामध्ये तुम्ही पाहाल तर लोक असं कधी म्हणणार नाही की मी खूप खुशीमध्ये आहे, खूप आनंदात आहे आणि मी फार आशावादी आहे, असं फार रेअर बघायला मिळतं. पण असं काही असू शकतं का की जे एखाद्या व्यक्तीला सकारात्मकतेकडे ओढून नेते? असं
मला असं वाटतं की आपण सर्व मनुष्य प्राणी जे आहोत, आपण सर्व एका यात्रेवर आहोत आणि सर्वांची जी यात्रा आहे त्या परमात्म्याकडे जायचा प्रवास आहे. आणि प्रत्येकाचा पडाव वेगवेगळा आहे, ज्याला आम्ही म्हणतो प्रत्येकाच्या कॉन्शियसनेस किंवा चित्त वेगवेगळ्या लेवलवर आहे. तर अल्टिमेटली आपल्याला तिथे पोहोचायचंच आहे. दॅट इज अवर अल्टिमेट एम, लक्ष आहे. आणि ह्या पाडावर असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव होतात. सध्या तुम्ही जे म्हणाला, ज्याला आम्ही कलेक्टिव्ह अनकॉन्शियस किंवा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतो, की या वेळेला या पृथ्वीवर 650 करोड जे लोक आहेत त्या सगळ्यांची जर आपण चेतना बघितली तर आपल्याला दिसतं की निगेटिव्हिटीकडे जास्त आहे. आणि जे आपल्याला दिसतं त्याला आपण सत्य मानतो. आणि त्यावेळेला अचानक एखादा आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असतो तर काहीतरी, म्हणजे कसं असतं की एखादा फार उपाशी आहे, एखादे फार तहान लागलेले आहे, अचानक त्याला पाणी मिळावं किंवा खायला मिळावं त्याची जी अवस्था होते ती अवस्था आपल्याला वाटतं ह्याला कोणतरी खेचतंय. पण वास्तविक पाहता की आपण जेव्हा त्या अवस्थेमध्ये जातो, असं इंग्रजीमध्ये म्हणतात की व्हेन द स्टुडंट इज रेडी मास्टर अराइव्ह्स, आपण सर्व आपल्या ओरिजिनल अवस्थेकडे चाललो आहोत. फक्त फरक एवढाच आहे, काही जण पुढे आहेत काही जण मागे आहेत, पण सर्व लाईनीमध्ये आहेत त्या अवस्थेपर्यंत जायच्या. कारण आपण सर्व इटर्नल अनादि स्वरूपामध्ये संपूर्ण परमात्म्यासारखे आहोत, आपला ओरिजिनल अवस्था आहे. आणि जेव्हा आपण इंद्रिय सुखामधून पूर्ण इंद्रिय सुखाचा अनुभव घेतल्यावर आपण पूर्णपणे फ्रस्ट्रेट होतो, निराश होतो, तेव्हा आपण विचार करतो की खरंच याच्यापेक्षाही काही जास्त असू शकेल काय. कारण इंद्रिय सुख ज्याला आपण म्हणतो ते शॅलू आहे, वरवरचं आहे आणि ते तुम्हाला कधी तृप्त करत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आतून असा आवाज येतो की याच्यापेक्षाही श्रेष्ठ काही आहे का. हा विषय मी मुद्दा म्हणून आता इथे काढला, कारण भरपूर कंपन्यांमध्ये आम्ही जातो तर आम्हाला जसं भावनिक बुद्धिमत्ता जो टॉपिक आपला आहे, इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्याही पुढे लोक गेलेले आहेत. तर लोकांनी विचार केला की मी इमोशनली इंटेलिजंट पण आहे, कारण जे मॅनेजर असतात किंवा मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर जीएम्स त्यांना त्यांच्यामध्ये लोकांना हाताळायचं कौशल्य खूप छान असतं. दे आर इमोशनली इंटेलिजंट म्हणून तर त्यांचं प्रमोशन होतं. आणि त्यांच्याकडे सर्व काही येतं, गाडी येतं, बंगला येतो, प्रेस्टिज येतं, पोझिशन येतं, एवढं सगळं असताना देखील आतून ते खालीपणाचा अनुभव म्हणतं. याला आम्ही म्हणतो इंग्रजीमध्ये पॉवर्टी इन प्लेंटी. म्हणजे सगळं काही असताना तुम्हाला गरीबपणाचा आतून खालीपणा का वाटतं? मग लोक प्रश्न विचारतात, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, माझ्या जीवनाचं लक्ष काय, सगळं तर आहे माझ्याकडे, मग मी आतून खाली का अनुभव करतोय? आणि मग ह्याच्यावर संशोधन झालं आणि 2000 सायंटिस्टने आधुनिक शास्त्राने याला स्वीकार केलं की देर इज मच डीपर रियालिटी. एक असं सत्य जे अजून आपल्याला कळलेलं नाहीये आणि त्याला मग त्यांनी नाव दिलं SQ, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. तर IQ, EQ आणि SQ. तर सध्या आम्हाला कंपनीमध्ये SQ बद्दल बोलवलं जातं की SQ स्पिरिच्युअली इंटेलिजंट असावं म्हणजे काय. तर हे जे स्पिरिच्युअल इंटेलिजंट लोक जे असतात ते स्वतःला प्रश्न विचारतात की माझं जीवनाचं लक्ष काय आहे, मी कशासाठी जगतोय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ. आणि मग तेव्हा कळतं आपल्याला, आतून उत्तर येतं की ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ काहीतरी आहे. आणि जेव्हा आपल्याला तो अनुभव होतो तर ऑटोमॅटिकली आपण त्या परम तत्वाकडे, ते सर्वश्रेष्ठ जे तत्व आहे किंवा ज्याला तुम्ही गॉड म्हणा, सुप्रीम एनर्जी म्हणा, सुप्रीम बिंग म्हणा, त्याच्याकडे खेचलं जातो. आणि मग ती ऊर्जा आपली आपोआप जागृत व्हायला लागते. आणि हा दिव्य अनुभव आपल्या सर्वांना घ्यायचा आहे आणि घ्यावा लागणारच आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन सध्या आम्ही या पृथ्वीवर बघतो आहे की अशी लाखो आत्माए या पृथ्वीवर आता तयार होत आहेत. आणि इट इज एक्सियल चेंज, ज्याला आम्ही म्हणतो की असं नाही फक्त भारतात किंवा एशियामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये, सगळीकडे हे असे जागृती, ज्याला आम्ही म्हणतो स्पिरिच्युअल अवेकनिंग होत चाललेली आहे. आणि तो एक क्वांटम लेवल म्हणजे एक अशा पातळीवरती पोहोचलेली आहे की त्याच्या एकामुळे दुसऱ्याला, जसं आपण म्हणतो ज्योत से ज्योत जगती चले, अशी लेवलवर आता पृथ्वीवर अशी लोक तयार होत आहेत असा आमचा अनुभव आहे. आणि त्या वेळेला आपल्याला ह्या पॉझिटिव्ह इमोशन्स ऑटोमॅटिकली आपल्या जागृत होत जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला वाटतं की अचानक हे कसं काय एकदम जागृत झालं, हे जागृत, हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपला काम करतो आहे. कारण तुम्ही एकदम निगेटिव्हिटीचा सगळा अनुभव केला, तुम्हाला पॉझिटिव्हकडे जायलाच पाहिजे. जसं आम्ही इंग्रजीमध्ये व्हॉट कम्स डाऊन मस्ट गो अप. तुम्ही एकदम पातळी तळाची गाठलेली आहे, तुम्हाला तर वरच जायचंय, दुसरा पर्यायच नाही उठलेला. त्यामुळे आता अशी अवस्था आहे की आम्हाला त्या उच्च अवस्थेकडे जावंच लागणार आहे. आणि मी बघतोय भरपूर लोक चाललेले आहेत आणि त्या अवस्थेमध्ये एक एक हे सकारात्मक इमोशन्स आपले जागृत होत जातात.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणताय की सकारात्मक इमोशन्स जागृत होत जातात, मग ह्यांना जागृत करण्याचा काही मार्ग असतील, काही प्रकार असतील, काही विधी असेल, तर अशा काही विधी आहेत का? कारण गरज आहे ती, आज एक म्हणतो ना आपण समय, वेळेची एक गरज आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी ही गरज आहे की ह्या ज्या सकारात्मक भावना आहे ह्यांना आपल्याला नक्कीच जागृत केलं पाहिजे, त्याशिवाय मार्ग निघणार नाही. तर ह्याला जागृत करण्याच्या काही विधी असतील तर आम्हाला सांगा.
येस, हे फार इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली दिस इज द क्रक्स ऑफ द मॅटर की सकारात्मक इमोशन्स जेवढे आपल्यामध्ये चांगले आहेत तेवढे आपण जीवनाचा आनंद जास्त घेऊ शकतो. आणि जीवनामध्ये ज्या सध्या समस्यांचं जे जीवन झालेलं आहे, चॅलेंजेस जे आहेत सध्याच्या कलियुगाच्या अंतिम समय, त्यांना आपण सामोरे जाऊ शकतो. म्हणून येस, हे विधी फार जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्वाची विधी जी आता ऑल ओव्हर वर्ल्ड, पूर्ण विश्वामध्ये लोक स्वीकार करतात, ते म्हणजे आपण आपल्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्यांचं नाव लिहितो, सगळ्यांसाठी वेळ देतो पण स्वतःसाठी वेळ देत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं नाव अपॉइंटमेंट डायरीमध्ये आपलं स्वतःचं लिहिलं पाहिजे आणि स्वतःबरोबर बसलं पाहिजे सायलेन्समध्ये. स्वतःबरोबर सायलेन्समध्ये बसलं पाहिजे आणि आपली ऊर्जा जागृत केली पाहिजे. मी हे का म्हणतो, मी एक डॉक्टर आहे ना, आम्ही बघितलं की आता कंपन्यांमध्ये मेडिटेशन कंपल्सरी लोक आम्हाला बोलवायला लागलेले आहेत, शाळा, कॉलेजेस, कंपनी, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की नुसतं ज्ञान कामाचं नाही आहे, शक्ती पण पाहिजे. आणि मेडिटेशनने अशा भरपूर स्टडीज आता पूर्ण विश्वामध्ये आलेल्या आहेत की जे लोक नियमितपणे ध्यान करतात ते कमी आजारी पडतात, त्यांची शक्ती वेगळी असते, ते परिस्थितीला सामोरे चांगल्या प्रकारे, असं नाही त्यांच्याकडे प्रॉब्लेम येतात त्यांना सामोरे जाऊ शकत, त्याच्यातून ते सही सलामत बाहेर येण्याची संभावना जास्त असते. तर त्यामुळे हे वाढलेलं आहे प्रमाण. त्याचा सगळ्यात चांगला जो विधी आहे ती म्हणजे स्वतःला वेळ देणे आणि स्वतःबरोबर बोलणे, संवाद साधणे. याला वेगवेगळी नावं लोकांनी दिलेली आहे. कोणी याला स्वाध्याय म्हटलेलं आहे की स्वचं अध्ययन करणे, कोणी याला प्रेक्षा म्हटलेलं आहे की प्रेक्षा म्हणजे स्वतःला पाहणे, विपश्यना स्वतःला पाहणे किंवा ध्यान करणे. तर जेव्हा आपली ऊर्जा जी सर्वसाधारण मनुष्याची जी ऊर्जा आहे ती बाहेरच्या दिशेने बहिर्गामी असते, आपण दुसऱ्यांना बघण्याचा आपल्याला अभ्यास जास्त किंवा बाहेरच्या दुनियेचा आपल्याला जास्त नॉलेज आहे, पण आपल्या आतमध्ये जी एक दुनिया आहे, आपल्या आतमध्ये जी चैतन्य सत्ता आहे त्याच्याकडे आपण बघत नाही. तर हे स्वतःला बघण्याचा अभ्यास जेवढा आपण चालू करू त्यामुळे काय होतं की जी ऊर्जा आपली बाहेर जात होते ती आतमध्ये जायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपण ध्यानामध्ये बसतो आणि आपण स्वतःला विचारतो की मी कोण आहे, हे शरीर 5-6 फुटाचं आहे पण हे शरीर लहानपणी एवढं होतं, त्याला खायला प्यायला दिलं एवढं मोठं झालं, आणि एक दिवस असं येणार की हे शरीर जाणार, पण ह्या शरीराला चालवणारी जी सत्ता आहे ती कोण आहे, कोण बोलतं की हे माझं शरीर आहे, मी डोळ्याने बघतो, मी कानाने ऐकतो, मी तोंडाने बोलतो, हे माझा हात आहे, हे कोण बोलतं, ही बोलणारी शक्ती कोण आहे. एखाद्या व्यक्ती मेला तर आपण म्हणतो तो गेला तो कोण होता, जे आहे ते काय आहे. जेव्हा आपण हे प्रश्न स्वतःला विचारायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण ह्या शरीरापेक्षा एक भिन्न चैतन्य शक्ती आहोत. मग आपण त्याचा शोध घ्यायला लागतो आणि शोध घेता घेता आपल्याला अनुभव होतो की मी एक चैतन्य शक्ती आहे, मी एक प्रकाश आहे, एक डिवाईन एनर्जी आहे, आणि ही एनर्जी शरीरामध्ये कुठेतरी आहे, सर्वत्र आहे की शरीराच्या एका स्थानी आहे. हा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो. राजयोग असं म्हणतं की ही जी चैतन्य शक्ती आहे ती दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करते, जिथे भारतामध्ये तिलक लावतात. आता हे नॅचरल का आहे, कारण आपल्या शरीराला कंट्रोल करणारा मेंदू आहे आणि मेंदूला कंट्रोल करणारी आत्मा आहे, त्यामुळे मेंदूमध्ये जो एक भाग असतो ज्याला हायपोथलॅमस म्हणतात, जर आपण इथून होल केला आणि इथून होल केला तर जो मीटिंग पॉइंट आहे डोळ्याच्या मागे जिथे हायपोथलॅमस आहे तिथे आत्मा निवास करते आणि तिथून पूर्ण शरीराला कंट्रोल करते आणि तिची लाईट पूर्ण शरीरामध्ये पसरते. तर जेव्हा आपल्याला हा अनुभव होतो की मी या शरीरापेक्षा भिन्न एक अतिशय सूक्ष्म दिव्य ज्योतिष स्वरूप आत्मा आहे, त्यावेळेला पहिला जो अनुभव होतो की मी ह्या शरीरापेक्षा भिन्न आहे पण मी एकदम हलकी आहे, हे शरीर भारी आहे, हे शरीर विनाशी आहे पण मी अविनाशी आहे आणि मी शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे. हे सगळे क्वालिटीज ऑटोमॅटिकली मला अनुभवायला लागतात. ही जी विधी आहे, मी बघितलं की रोज असा आपण फक्त 20 मिनिटं सकाळी तुम्ही जेव्हाही उठाल, सगळ्यात चांगला वेळ आहे आम्ही ज्याला अमृत वेला म्हणतो. अमृत वेला म्हणजे 2 आणि 5 दरम्यानचा वेळ. पण सध्या आपली जीवनशैली अशी आहे की आपण 12 नंतरच लोक झोपतात मेट्रो सिटीज मध्ये, त्यामुळे कदाचित त्यांना 2, 3 किंवा 4 उठणं कठीण वाटत असेल, पण आम्ही जरूर म्हणतो की तुम्ही जेवढे लवकर उठाल तेवढं चांगलं आहे. पण जेव्हाही तुम्ही उठाल, उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन शांतपणे 20 मिनिटं स्वतःशी बोला किंवा आपलं ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये घेऊन जा आणि स्वतःशी बोलायला सुरुवात करा. तर ही सगळ्यात सोपी विधी मी बघितली की ज्याच्यामुळे आपल्या ज्या सकारात्मक भावना आहेत त्या जागृत व्हायला लागतात. आणि मेन म्हणजे न बोलल्यानंतर त्याचा अनुभव करायचा प्रयत्न करा. जेवढा तुमचा अनुभव वाढत जाईल तेवढा तुमचा विश्वास याच्यावर बसत जाईल आणि तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये परिवर्तन स्वतः पाहाल आणि दुसरे पण तुम्हाला फीडबॅक देतील की ही व्यक्ती बदललेली आहे. 20 मिनिटं सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी 20 मिनिटं आणि दिवसभरामध्ये जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्ही नाश्ता करता, चहा पिता किंवा दुपारचं जेवण घेता, संध्याकाळचा चहा, त्यावेळेला 1 मिनिट त्या अवस्थेमध्ये पुन्हा जायचा प्रयत्न करायचा. लक्ष आपलं हे आहे की दिवसभरामध्ये माझ्या सकारात्मक भावना जागृत राहिल्या पाहिजे. आणि हळूहळू आमचा असा अनुभव आहे की हा अभ्यास आपण जसा वाढवत गेलो तर ही नॅचरली अवस्था आपली राहायला मदत होते. तर ही सगळ्यात चांगली पद्धत आहे की ज्याच्याद्वारे आपण आपल्या सकारात्मक भावना जागृत करू शकतो. दुसरी महत्वाची की भरपूर लोकांना असे पण होऊ शकेल सुरुवातीला तुम्हाला अनुभव होत नाही, मग त्या वेळेला जे अनुभवी लोक आहेत ज्यांनी या अवस्थांचा अनुभव केला त्यांच्या संपर्कात राहणं फार जरुरी आहे, ज्याला आपण सत्संग म्हणतो. हल्ली तुम्ही बघत असाल टीव्हीवर भरपूर असे चॅनेल आहेत ज्याचे कार्यक्रम चालू असतात, तर जेवढा तुम्ही सकारात्मक गोष्टींबद्दल ऐकाल पाहाल त्याची चर्चा कराल तेवढ्या ह्या आपल्या मधल्या फाईल सकारात्मक फाईल जागृत व्हायला लागतात. असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की संगती संग दोषा, संघचा फार इम्पॉर्टंट फार महत्वाचा प्रभाव पडतो आपल्यावर. कंपनी, अ मॅन इज नोन बाय कंपनी, तर कंपनी फार महत्वाची आहे. तर दिवसभरामध्ये आपण जर आपल्याला पॉझिटिव्ह लोकांच्या कंपनीमध्ये ठेवलं, पॉझिटिव्ह वाचन आपण केलं, सकारात्मक विचार आपण लिहिले, तर हळूहळू आपल्या आतमधल्या ज्या पॉझिटिव्ह फाईल आहेत त्या ओपन व्हायला लागतात. आपल्या सर्वांच्या आतमध्ये दोन फाईल असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ज्याला आपण डिवाईन आणि डेव्हिल फाईल किंवा काही लोकांना राम आणि रावणचे संस्कार म्हटलेले आहेत. तर हे रामाचे संस्कार सकारात्मक संस्कार आपण जागृत करू शकतो जर आपला संघ चांगला असेल. म्हणून भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल की शास्त्र वाचतात लोक, तर शास्त्र किंवा एखादं पॉझिटिव्ह पुस्तक तुम्ही वाचलं तर ज्याच्याद्वारे तुमची ऊर्जा अशी सळसळत बाहेर येते, तुम्हाला तो अनुभव होतो. तर कंपनी इज फार इम्पॉर्टंट. आणि त्याच्याबरोबर आम्ही असं बघितलं आहे की तुम्ही काही धारणांचा अभ्यास केला, जसं तुमचं जेवण आहे भोजनचा पण आपल्या मनावर परिणाम पडतो. तर भोजन जर तुमचं जेवढं सात्विक असेल, मना उत्तेजक नसेल, स्टेल नसेल, जुनं नसेल, फ्रेश फूड असेल ज्याच्यामध्ये पालेभाज्या आणि फ्रुट्स असेल. आजकाल डॉक्टर पण सांगतात की जास्त पालेभाज्या घ्या, फायबरवाला डाएट घ्या आणि न्यूट्रिएंट्स वाला, तर दूध फळं आणि पालेभाज्या हा तुमचा जर आहार असेल, शाकाहारी आहार असेल, तर तुमची एनर्जी आम्ही बघितली आहे की त्याचा पण आपल्या सकारात्मक भावनावर इफेक्ट पडतो. तर मेडिटेशन, कंपनी, भोजन आणि तुमची दिनचर्या ही जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवली तर तुमच्या सकारात्मक भावना जागृत व्हायला मदत होते.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि विशेष ह्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की स्वचिंतन तुम्ही जे सांगितलं, स्वाध्याय करायचं आहे की स्वतः अध्ययन करायचं आहे. तर दर्शको, मला नक्कीच वाटतंय की जोपर्यंत आपण ज्या गोष्टींसाठी आपल्याला ह्या सकारात्मक माहितीसाठी आपण कित्येकदा तरी इतर लोकांकडे जात असतो, परंतु ही वस्तू आपल्याकडेच आहे आणि ह्या वस्तूला कसं शोधायचं आहे हे अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये डॉक्टर सचिन यांनी आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. मला कळतं की तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असणार आहे, परंतु ह्याच्यात अधिक काही माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ब्रह्माकुमारीजच्या कोणत्याही सेवा नजीकच्या सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची जी वेबसाईट आहे www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवरही भेट देऊ शकता. तर पुढच्या सत्रामध्ये असेच एखाद्या विषयाला घेऊन आम्ही येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.